93.5 रेड एफएम वर
महाराष्ट्राचा एकच वादा रेड एफएमचा संग्राम दादा
मॉर्निंग नंबर 1 7 ते 11 लाइव फ्रॉम नाशिक
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि मी पोहोचलोय नाशिकला. काल औरंगाबादला होतो, आताच तुम्ही औरंगाबादच्या मेयर साहेबांचं काय म्हणणं होतं ते ऐकलं, पण आता मी नाशिकला पोहोचलोय. खुद्द स्टुडिओतही पोहोचलोय. वेल, ऑलमोस्ट. मला उशीर झाला कारण काय ना, आपल्या मंडळानं काल हॉटेलमध्ये सोय केली होती. मी तयार होऊन अगदी निघायला अगदी म्हणजे रेडी टू गो, पण हॉटेलच्या बाथरूममध्ये जी काही फुकट टॉयलेटरीज असतात, म्हणजे साबण असतो, शॅम्पू असतो, तेल असतं, ते तसंच कसं सोडायचं ना तिथे. मग ते पॅक करण्यासाठी मी पिशवी शोधत होतो. त्याच्यानंतर बाहेर आलो, अगदी ते चावी काढली वगैरे त्या स्लॉट बदलणं ज्याच्यामुळे लाईट बंद होतात, आणि मग रिअलाइज झालं की आपण तर टिश्यू पेपर उचललेच नाही, ते आता वेस्ट जातील. मग परत आत गेलो, टिश्यू पेपर गोळा केले सगळे. आता सर तुम्ही बघितलं तर त्या हॉटेलची रूम म्हणजे अगदी असं उदास एखादं गाव असतं ना, की डकैती झालेली आहे आणि सगळं लुटून नेलेलं आहे, तसं झालं आणि म्हणून थोडासा उशीर झाला. पण वरी नॉट, दोनच मिनिटात मी आरजे रुद्राबरोबर नाशिकच्या रेड एफएमच्या स्टुडिओमध्ये दाखल होणार आहे. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफएम, बाज जाते रहो.